आता आपण ऐकणार आहात यशस्वी उद्योजक श्रीधरन यांच्या बिझनेस टिप्स. लेखिका सुरेखा पाटणकर. आवाज सचिन सुरेश. केकचा व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांनी श्रीधरन यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. केकमध्ये नाविन्य कसं आणावं, तत्पर सेवा देण्याचे नवे मार्ग कसे शोधावे, ग्राहकांचे लक्ष कसे वेधून घ्यावे, अशा अनेक बाबतीत श्रीधरन यांनी वैशिष्ट्यपूर्ण काम केलं आहे. खरं सांगायचं तर केक शिवायही अनेक व्यवसायांना उपयुक्त ठरतील अशा या बिझनेस टिप्स आहेत. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. प्रत्यक्ष सलमान खान मी बनवलेला केक माझ्या आजीच्या हातून भरू.
सॅम्पल कम्प्लीट, रेडी टू कंटिन्यू.